नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शिक्षकी पेशा हे मानवनिर्माणाचं पवित्र अभियान. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्य शासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात 1,00,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 प्रकल्पांना मान्यता. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 307,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर. कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता. आणि लातूरमधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित. आता सविस्तर बातम्या. शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात देशभरातल्या 82 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कला शिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे. 50,000 रुपये रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंतय्या बेडके यांनी या पुरस्काराबाबतच्या आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
आमच्या शाळेमध्ये शाळा डिजिटल करणे, विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे आणि शाळेमध्ये विविध उपक्रमांची आयोजन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे हा जो आमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला.
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात 109 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 128 शाळांना काल शिक्षक दिनी नवोपक्रमशील तसंच गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यात 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे 29,000 रोजगार निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं 21,273 कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून 12,000 रोजगार निर्माण होतील. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार असून यात 83,947 कोटी रुपये गुंतवणूक आणि 15,000 रोजगार निर्माण होणार आहेत. पुण्यातल्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पात 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1,000 रोजगार निर्माण होतील. तर अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात 188 कोटी एवढी गुंतवणूक आणि 550 रोजगार निर्मिती होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर इथं जिल्हातिरिक्त न्यायालयाची स्थापना तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पुणे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच वाटप, थकबाकी अदा करणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजमाफी, विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, तसंच बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यंदा राज्यात 121% पाऊस झाला तसंच 102% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणं 2018 नंतर प्रथमच 100% भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारे या धरणांमध्ये सुमारे 65% पाणीसाठा होता. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 307,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं या निर्णयात म्हटलं आहे. राज्यातल्या विविध देवस्थानांच्या 275 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या 8 देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून 54.70 टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61.52 कोटी रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्रात सिंचन पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता उतरताना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी पालक सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले 1920 डबे बनवण्याचं आणि पुढील 35 वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे. जाती व्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं तसंच पुतळ्याचं अनावरण काल गांधी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. आगामी गौरी गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिकाधारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे. आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण साजरे करताना सर्वधर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्यानं आनंदानं सण साजरे करावेत असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तसंच बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच या नामांकित संस्थेचा स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल मुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 22 सप्टेंबरला नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मंगरुळ इथल्या अंगणवाड्यांच्या परिसरात अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या मदतीनं परसबाग उभारण्यात आली आहे. या परसबागेतल्या विविध भाज्या आणि फळे अंगणवाडी शिकणाऱ्या लहानग्यांना पोषण आहारात दिले जातात. यामुळे बालकांमधल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचं पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंदणी तातडीनं करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील त्यांनाच पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनांचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीत जमा करून समाज कल्याण विभागाकडे देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 10,000 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 1,500 अर्ज छाननियंती प्राप्त ठरले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शिक्षकी पेशा हे मानवनिर्माणाचं पवित्र अभियान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्य शासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात 1,00,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 4 प्रकल्पांना मान्यता आणि लातूरमधला मराठवाडा रेल्वे डबेनिर्मिती कारखाना कार्यान्वित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.